chinimandi.com podcast.
उत्तराखंड मधील साखर कारखान्याकडून थकबाकी भागवण्याची मागणी. राज्यातील शेतकऱ्यांद्वारे जवळपास 3 वर्षांपूर्वी उत्तराखंड मधील साखर कारखान्यामध्ये ऊस घालण्यात आला होता. शेतकऱ्यांनी ऊसाची थकबाकी अजूनही भागवलेली नाही. भाकेव प्रदेश उपाध्यक्ष सत्यवान नरवाल यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी लघु सचिवालय पोहोचले आणि नायब तहसीलदार सतीश कुमार यांना मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्या नावाने मागणी पत्र सुपूर्द केले. सत्यवान नरवाल यांनी सांगितले की 2016-17 गाळप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी उत्तराखंडातील इकबालपूर स्थित साखर कारखान्यांमध्ये ऊस घातला होता. 3 वर्ष झाली आहेत पण कारखान्यांनी पैसे दिलेले नाहीत. जवळपास 40 करोड रुपये कारखान्याकडे देय आहे तर गेल्या वर्षी तांदळाच्या पिकाचे नुकसान झाले होते. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली नाही. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांचे करोडो रुपये देय आहेत. पीक विमा कंपन्या आणि साखर कारखान्याने 7 दिवसांमध्ये नुकसान आणि ऊस पिकाचे पैसे दिले नाही तर आंदोलन केले जाईल. मागण्यांबाबत मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या नावे निवेदन दिले. यावेळी सतबीर, सतीश, रोहताश, रामफल, कृपाराम आदी उपस्थित होते.